केश केंद्राची सुरुवात आपण प्रार्थनेने करणार आहोत. सद्भक्त श्री रोहित कुलकर्णी हे आता कलावती आईंनी केलेली गुरु प्रार्थना म्हणतील आणि कार्यक्रमाची सुरुवात होईल.
दयावंत कृपावंत सद्गुरुराया अनन्य भावे शरण आलो मी पाया. भवभ्रमातुनी काढी त्वरे आदिनाशी नमस्कार करितो तुझा पादुकांसी. अनंत अपराधिनी सत्य आहे म्हणून तुझा दास होऊ इच्छित आहे. तुझ वीण हे दुःख सांगू कुणाशी नमस्कार करितो तुझ्या पादुकांसी. मतीहीन परदेशी मी एक आहे तुझ वीण जगी कोणी प्रेमे न पाहे. जननी जनक इष्ट बंधू तुम जसी नमस्कार करितो तुझा पादुकांसी. जगत पसारा दिसो सर्व वाव अखंडित तव पाई मज दे ठाव. विषापरी विषय वाटो मनासी नमस्कार करितो तुझा पादुकांसी. तव आज्ञेसी पाळील जो एक भावे तयासीच तू भेट देसी स्वभावे. म्हणून अनन्य शरण आलो मी तुझसी नमस्कार करितो तुझ्या पादुकांसी. कलावंत भगवंत अनंत देवा मन कामना पुरविते अखंड तव भक्ति सेवा. कृपा करोनी मज ठेवी स्वदेशी कृपा करोनी मज ठेवी स्वदेशी. नमस्कार करितो गुरु पादुकांसी नमस्कार करितो तुझा पादुकांसी.
श्रीराम माझी देव पूजा पाय तुझे गुरुराजा. गुरुचरणाची माती तेची माझी भागीरथी. गुरुचरणाचा बिंदू तोची माझा क्षीर सिंधू. गुरुचरणाचे ध्यान तेची माझे संध्या स्नान. शिवदिन केसरी पायी सद्गुरु वाचनी दैवत नाही. आपण सर्व साधकांचं भावविश्वास नेमकं वर्णन या अभंगामध्ये आलेलं आहे. सर्व दैवत ज्यांच्या ठिकाणी एकवटली आहेत असे आपले प्राणप्रिय सद्गुरु स्वामी माधवनाथ आणि परमपूजनीय स्वामी मकरंदनाथ यांच्या चरणी पुन्हा एकदा भावसुमनांजली अर्पण करण्याचे मोठे भाग्याचे दिवस आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये आलेले आहेत. जसं वर्षा ऋतूमध्ये मेघांनी आभा दाटून येतं तसे या गुरुपौर्णिमेच्या दिवसामध्ये आपल्या अंतःकरणामध्ये आपल्या सद्गुरूंविषयीच्या आठवणी त्यांचे अनेकानेक गुण हे अगदी दाटून येतात आणि मग ते व्यक्त करायची संधी जर मिळाली तर तो आपल्या जीवनातला सुवर्ण क्षणच असतो. परमपूजने स्वामी माधवनाथ म्हणजे मूर्तिमंत प्रेम, लव इनकार्नेट असंच त्यांचं वर्णन करावं लागेल. प्रेमास्तव आम्ही जाहलो मानव रूप आणि नाम लेऊन या, जणू काही हे वचन सार्थ करण्यासाठीच स्वामीजींनी जन्म घेतलेला होता. त्यांनी आपल्या अलौकिक निस्वार्थ निरुपम अशा अद्वितीय प्रेमानी सर्व साधक विश्वाला अक्षरशः न्हाऊन घातलं. स्वामीजी एकदा म्हणाले होते की माझ्यामध्ये मुख्यतः तीन भाव आहेत, त्यात 80% मातृभाव आहे. मी सर्वांची माऊली आहे आणि सर्वजण माझी लेकर आहेत, म्हणून मी सर्वांवर आईप्रमाणे प्रेम करू शकतो. 10% सख्य भाव आहे, पूजनीय अनंतरावजी आठवले, आप्पासाहेब पंत हे माझे सुहृद आहेत. आणि म्हणले 10% वीरभाव आहे, म्हणजे मी स्वामी आहे. हा भाव ते म्हणले मी गेली 20 वर्ष जोपासला आहे, म्हणून तर एवढं मोठं कार्य उभारलं गेलं. खरोखरच समर्थांचा तेजस्वी साक्षेप, एकनाथ महाराजांची परम शांती, तुकोबांची उत्कट भक्ती आणि ज्ञानोबांचं दिव्य विश्वप्रेम यांचा अपूर्व संगम स्वामीजींच्या जीवनात आपण सर्वांनी पाहिला. त्यांनी सर्वांवर अपार्थिव निर्व्याज असं प्रेम तर केलंच, पण केवळ प्रेम करूनच ते थांबले नाहीत, तर प्रत्येकाच्या अंतःकरणात आत्मदर्शनाचं अत्युच्च ध्येय त्यांनी सुस्थिर केलं आणि या ध्येयाच्या प्रकाशात आपलं बोट धरून त्यांनी आपल्याबरोबर काही पावलं वाटचाल देखील केली. सद्गुरु असती हृदयात सचिष्या ते जागवीत, असं अखंड सावध आणि जागृत केलं. मला आठवतंय की आम्ही मुली दरवर्षी रिझल्ट लागला की पळत पळत मार्क सांगण्यासाठी स्वामीजींकडे जायचो. त्यामध्ये चांगले मार्क पडल्याचा आनंद कमी आणि आता स्वामीजींचं दर्शन होणार हा आनंद जास्ती असायचा. स्वामीजी आमचं कौतुक तर करायचेच, पण एका वर्षी मला असं आठवतंय की स्वामीजी असं म्हणाले होते की उत्तम आपलं कर्म उत्तम तर करायला हवंच, पण असं बघा जीवन आपण कसं जगतो याला महत्व आहे. साधारणत 7व्या वर्षापासून कळायला लागतं, तेव्हापासून मरेपर्यंतच्या प्रत्येक क्षणाचा हिशोब तुम्हाला देता आला पाहिजे. नाहीतर गप्पा मारण्यात, उन्हाडक्या केल्या, व्यसन केली, प्रपंचाची चिंता केली, हे सगळे क्षण वाया गेले, फुकट गेले. रामनाम घेण्यामध्ये जितका काळ गेला, गीता ज्ञानेश्वरी वाचनामध्ये जितका काळ गेला, ध्यान करण्यामध्ये जो काळ गेला तो काळ खरा, बाकी सगळा काळ खोटा. कितीही पैसे मिळवा, पैसे बरोबर येणार नाही. कितीही उत्तम शरीर कमवा, शरीर बरोबर येणार नाही. कितीही माणसं जोडा, ती माणसं बरोबर येणार नाहीत. माझा मुलगा, माझी मुलगी, माझी नातवंड, पण मरताना कोणी आपल्या बरोबर येत नाही. एका कर्माप्रमाणे जीव पुढच्या प्रवासाला जातो. आपण काय केलं यावर तो शेवटचा क्षण अवलंबून असतो. साधना करून देव माझा मी देवाचा असं झालं असेल तर तेवढंच उपयोगी पडतं, असं म्हणाले. आम्ही मंत्रमुग्ध होऊन स्वामींचे ते शब्द ऐकत होतो, पण त्याचबरोबर आत कुठेतरी अंतर्मुख सुद्धा झालेलो होतो. लौकिक बरा संपादला, अंतरी सावध नाही झाला, मुख्य देवास चुकला तो आत्महत्यारा. असा तेजस्वी विवेक आपल्या अंतःकरणात जागवणारी आपली सद्गुरु माऊली. स्वामीजींना पाहण्यासाठी सर्वांचे नेत्र नेहमी व्याकुळलेले असायचे. स्वामी मकरंदनाथांनी म्हटलंय, तुझं पहावयासी कितीदा व्याकुळ झालो, स्पर्शने पुण्यता पाऊन या मी धालो, कधी दुरुनी नकळत प्रेमे रडलो जेव्हा, संसार शृंखला गळूनी गेल्या तेव्हा. असंच एकदा स्वामीजींच्या मोठ्या आजारपणानंतर खूप दिवसांनी स्वामीजींच्या दर्शनाचा योग आला, नमस्कार केला आणि नकळत डोळे पाझरायला लागले. एका कृपा कटाक्षातच माझी मनस्थिती जाणून स्वामीजींचा प्रेमळ हात माझ्या डोक्यावर फिरायला लागला आणि म्हणाले, कई हे बिरडे फिटेल, कई तो स्वामी भेटेल, असं झालं होतं ना. जीव अक्षरशः तृप्त झाला. मग माझ्या डोळ्यात खोलवर पाहत मोठे गोड हसले आणि म्हणाले, आनंद आहे. जो आनंद भगवंतांनी इतस्ततः विखुरला आहे त्याचे कण कण गोळा करावेत. सगळा आनंद आपल्याला घेता येणार नाही, पण संत हा सगळा आनंद घेतात आणि आनंदरूपच होऊन जातात. आणि म्हणून जे त्यांच्याकडे येतात त्यांना आनंद होतो, संत ज्यांच्याशी बोलतात त्यांना आनंद होतो. संतांची सर्व कृती ही आनंदरूपच होऊन जाते. स्वामीजी जणू काही त्यांचं स्वतःच वर्णन करत होते. जयाचे कृपा दृष्टी होय आनंदाची सृष्टी असं होऊन गेलेलं होतं. स्वामीजींनी केंद्रात हा निखळ आनंदाचा बाजार मांडला आणि आपल्यानंतर ही आनंदाची प्रेमाची देवघेव अशीच चालू राहावी याचीही पुरेपूर दक्षता स्वामीजींनी घेतली. स्वामीजींनी आपल्या सर्वांना स्वामी मकरंदनाथांच्या हवाली केलं आणि सर्व साधक विश्वाला सगुण साजिरी अशी सद्गुरु पावलं पुन्हा एकदा गवसली. शारदा मातांची एक आठवण आठवते. रामकृष्ण परमहंसांनी देह ठेवलेला होता आणि नरेंद्र हे त्यावेळी अमेरिकेमध्ये कार्य करत होते. शारदा मातांना एका साधकाने विचारलं, रामकृष्ण आता कोठे आहेत? माताजींनी तत्क्षणी उत्तर दिलं, रामकृष्ण नरेंद्राच्या हृदयात आहेत. स्वामी मकरंदनाथांचं प्रेम, त्यांचा आंतरिक जिव्हाळा हा अनुभव त्यांना स्वामी माधवनाथ त्यांच्या हृदयात आहेत असं प्रत्येकालाच प्रकर्षाने जाणवतो. आपण खरोखर भाग्यवान आहोत की आपण या दरबारात नित्य येतो. भरला स्वामींचा दरबार, सर्वांसाठी इथे चालला प्रेमाचा व्यवहार. या दरबारातलीच एक जुनी सदस्य सद्भक्त सौ मृदुलताई वर्दे आता आपले भाव स्वामीजींच्या चरणी अर्पण करेल. 1980 पासून मृदुलताई स्वामीजींकडे येते आहे. नित्य केंद्रात येणे, भजनाच्या कार्यक्रमात सहभागी असणे, याचबरोबर नावाप्रमाणेच तिचं अंतःकरण देखील अत्यंत मृदू आहे. आता तिचे भाव आपण सर्वजण ऐकूया.
परमहंस परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः. श्री राम. केंद्राच्या कार्यक्रम समितीकडून मला समजले की मला सद्गुरु स्तवन करायचे आहे तेव्हा थोडी भीती वाटली. मला वाटले इतक्या सगळ्या ज्येष्ठ साधकांसमोर व स्वामीजींसमोर मला बोलता येईल का? मग लगेच विचार आला, स्वामीनाथ तर मला जवळून बघायला मिळाले आहे, त्यांचा सहवासही लाभला आहे, त्यामुळे त्यांच्या थोड्याफार आठवणी सांगता येतील. स्वामींच्या दुकानात मी व माझी जाऊ सद्भक्त सौ शिलावर्दे जात असू. खर तर मी सद्गुरु रमादेवी मंगळूर यांच्याकडची अनुग्रही, पण त्यांचा तसा सहवास मला लाभला नाही. मनाची तळमळ वाढली. सौ शिला स्वामी माधवनाथांच्याकडे यायला लागली म्हणून मी पण यायला लागले. घरातून तर परवानगी नसायची, मग काहीतरी आणायचे आहे असं सांगून घराबाहेर पडायची व थेट स्वामींकडे यायची. खरे तर स्वामींच्या प्रेमाची सोड लागलेली असायची. सुरुवातीला तर मला प्रवचने समजायची पण नाहीत. घरी गेल्यावर आठवण्याचा प्रयत्न केला तरी आठवायची नाहीत. माझ्या मनात एक शंका आली होती. त्याप्रमाणे मी स्वामींना विचारले की मी आपली अनुग्रहित नाही तर इकडे आले तर चालेल का? गुरु पौर्णिमेला कुठे जाऊ? स्वामी म्हणाले, सद्गुरु तत्व हे एकच आहे, इकडेही ये व तिथेही जात राहा. त्यांच्या ह्या बोलण्याने माझे समाधान झाले, पण मी कधी स्वामीमय झाले हे मला समजलेच नाही. तशी मी आतल्या गाठीची. त्यांच्याकडे आल्यावर रडत कुडत चाललेलं आयुष्य आनंदाने भरू लागले. त्यांनी कसे जगावे हे शिकवले. सकाळपासून रात्रीपर्यंत आपला दिनक्रम कसा असावा हे इकडे येऊनच समजले. हळूहळू परमार्थाची गोडी व न चुकता स्वामींनी सांगितल्याप्रमाणे ध्यानाला बसायची गोडी वाटायला लागली. 1980-81 साली मी स्वामी माधवनाथांच्याकडे यायला लागले. ते झपाटलेले दिवस होते. घरची सर्व कामे उरकून दुकानात किंवा भाग्येश्वर निवासात जायचो. खरंच स्वामींनी एकदा कोणाला आपलंसं केलं तर ते त्यांना साधनेची गोडी लावल्यापासून सोडत नाही. स्वामींचा विशेषत ध्यान करण्यावर भर होता. संतांच्या बोलण्याचे चालण्याचे आकर्षण असते. त्यांचा एक कटाक्ष सुद्धा सुखावून जायचा व उन्मनी अवस्था प्राप्त व्हायची. प्रवचनात जर गांभीर्य आले तर ते लगेच विनोद करीत व स्वतःच्या डोळ्यात पाणी येईपर्यंत हसत. खूप वर्षापूर्वी सासूबाईनं जेवण जात नसे. मातोश्री सरलातही त्यांना डबा करून देत असत. जवळजवळ 8 दिवस मी त्यांच्याकडे डबा आणायला जात असे. आणि आश्चर्य म्हणजे सरलातेंच्या हातचे चविष्ट भोजन सासूबाई आवडीने खात असत. मग मलाच संकोचल्यासारखे झाले. तसे मी मातोश्रींना म्हटले तर त्या मला अगदी सहजपणे म्हणाल्या की अगं, डबा आणायच्या निमित्ताने तुला स्वामींना नमस्कार करता येतो. मला अगदी भरून आले. स्वतःला जेवण करायचा त्रास पडतो असे न वाटता दुसऱ्याला जास्तीत जास्त कसा आनंद मिळेल हेच स्वामी व मातोश्री पाहतात. 89 साली माझे युट्रसचे ऑपरेशन झाले. मला स्वामींचे 2 महिने दर्शन होणार नाही म्हणून वाईट वाटत होते. तसे मी त्यांना म्हटले असताना ते म्हणाले, बघच काय होत ते. तेव्हा मला त्याचा अर्थ समजला नाही व म्हणाले, मी तुझ्या बरोबरच असेन. ऑपरेशन चालू असताना ते माझ्या बरोबरच आहेत. हाच माझा भाव होता. माझे सारखे म्हणजे मी गुंगीत असताना स्वामी स्वामी असा जप चालू होता असे आपल्याकडे येणाऱ्या दास्ताने म्हणून एका नर्सने मला सांगितले. याच वेळी मला एक स्वप्न पडले. आपली आनंद यात्रा पावसला जायची होती. स्वप्नात मी पावसला गेले. तेथे आपले कोणीच दिसले नाही. मी आश्चर्यचकित झाले. इतक्यात वाटले की शेजारच्या घरात जाऊन ध्यानाला बसावे. मीच मला ध्यान करताना पाहिले. मान जराशी मागे गेली तो काय, समोर सद्गुरूंची मूर्ती विराजमान झालेली दिसली. समोर तेजाची वलय. स्वामींनी माझा भाव किती जपला. दर्शन झाल्यामुळे हॉस्पिटलमधले दिवस आनंदात गेले. हा आलेला अनुभव शिल्पा माझी मुलगी स्वामीजींना सांगायला गेली. तिलाही खूप आनंद झाला व मलाही खूप आनंद झाला. स्वामींचे व्यक्तिमत्व असं विलक्षण होतं की त्यांच्या गुणांनी स्मरणांनी आपले मन सहजच आकर्षित होत असे, व्यापून जात असे. देहाच्या अशा विकल अवस्थेमध्ये सुद्धा त्यांनी मला असा अनुभव दिला. हे सर्व आठवले की मन भरून येते. दुपारच्या केंद्रात आम्ही काही मुली जमत असू. सौ हेमा व माझी मैत्री स्वामींनीच घडवून आणली. आमच्याकडे पाहून स्वामी म्हणायचे की भावाचे ठोकबंद व्यापारी. दोघींना खूप चिडवायचे. आमची मैत्री अजूनही आहे. आमच्या घरचे वातावरण अगदी वेगळे होते. स्वामीजींकडे यायला सासूबाईंचा खूप विरोध होता. स्वामींनीच सौ हेमाला मला पाद्यपूजेला घेऊन येत जा म्हणून सांगितले. त्यावेळी स्वामीजी भक्तांकडून त्यांच्या घरी जाऊन पाद्यपूजा स्वीकारित होते. हे फक्त साधकांचा भाव वृद्धिंगत व्हावा म्हणूनच होते. स्वामी व सरलाताई म्हणजे मूर्तिमंत प्रेम. त्यामुळे त्यांच्या सहवासात शांती समाधान तृप्ती ह्याचा लाभ होत असे. आपला एवढासा गुण ते मोठा करून सांगत. स्त्री जातीचा त्यांना विशेष कनवळा होता. स्त्रियांची दुःखे त्यांनी जवळून पाहिलेली होती. सर्वत्र कसा परमात्मा भरून राहिला आहे व आपणही त्याचाच अंश आहोत हाच बोध अंतर्यामी दृढ व्हावा. सर्वांशी प्रेमाने व आदराने वागावे असे सांगत. घरातील ज्येष्ठ व्यक्तींचा कसा आदर करावा हे इकडे येऊन समजले. त्यांनी जीवनभर आपल्यासाठी उदंड कष्ट घेतले. कोणी नवीन व्यक्ती केंद्रात आली तर स्वामी त्यांची आपुलकीने चौकशी करत. त्या व्यक्तीला स्वामी आपलेच वाटत. माझेही तसेच झाले. एवढे प्रेम मला कोणीच दिले नव्हते. त्या काळी स्वामींच्या घरी सत्संग असे. सत्संगाला जायचे म्हणून स्वामी स्मरणाने कामे झटपट आवरली जायची. खरे तर त्यांच्या दर्शनाची ओढ लागलेली असायची. इथे येणाऱ्या प्रत्येकाने ह्याचा अनुभव घेतला असणारच. स्वामींचा ध्यान करण्यावर भर होता. हे सर्व आठवले की असे वाटते की आपणही स्वामींचे लीला चरित्र अगदी जवळून पाहिले आहे. सर्वांना आनंदात राहा असेच सांगत. आता जरी स्वामी देहाने नसले तरी हृदयाच्या अंतर कप्प्यात ठाण मांडून बसले आहेत. त्यांच्या स्मरणाने दिवस उजाडतो व त्यांच्या स्मरणातच दिवस मावळतो. स्वामींची जर भेट झाली नसती बोलताना सुद्धा अंगावर काटा येतोय. माझे काय झाले असते माहिती नाही, पण आता त्यांच्याकडूनच मोक्षाचा मार्ग मिळाला आहे. तो ह्या जन्मात त्यांच्याच कृपेने प्राप्त होईल. 96 साली मोठ्या स्वामीजींनी देह ठेवला आणि आकाशच कोसळल्यासारखे वाटले. सारे काही संपले असे वाटले. इतक्या वर्षाचा आधार एकदम गेल्यासारखा वाटला. स्वामींनी देह ठेवल्यावर गुरुपौर्णिमेनंतर मी व सौ हेमा स्वामी मकरंदनाथांच्या घरी गेलो. आमच्या काही शंका होत्या त्या आम्ही त्यांच्यापाशी बोललो. ते पण आमच्यापाशी मोकळेपणाने बोलले. अशा पद्धतीने त्यांनी आपलंस केलं व पुन्हा केंद्रात बांधून ठेवले. एकदा केंद्रात नमस्कार करताना स्वामी मकरंदनाथांचे चरण हेच स्वामींचे चरण आहेत हा मला अनुभव आला. आता तेच माझे सद्गुरु. त्यांची रसाळ प्रवचने ऐकण्यासाठी कान आतुर होतात. आत्ताच आपल्या ज्ञानेश्वरी पारायणाच्या वेळेला दीपे दीपू लाविला हा स्वामी मकरंदनाथांचा ग्रंथ प्रकाशित झाला. स्वामी मकरंदनाथांचा स्वामीजींच्या चरणी भाव किती दृढ आहे हे लक्षात येते. हा ग्रंथ म्हणजे आमच्या साधकांना मार्गदर्शकच आहे. सौ मधुराताईंचं मनमोकळं हसणं, प्रेमाने बोलणं जवळच्या मैत्रिणीसारखं वाटतं. खूप प्रेम वाटतं. स्वामी मकरंदनाथांच्या रूपाने स्वामी आपल्यातच आहेत हा भाव दृढ झाला आहे. स्वामीजींचे सर्वांवरचे प्रेम अतिविलक्षण होते, जगावेगळे होते. कधी कधी ते म्हणत, मी जेव्हा पूजा करतो तेव्हा तुम्हा सगळ्या मुला मुलींचे स्मरण करतो. त्यांच्या प्रेमाचे आठवले की वाटते, सर्व भावे आम्ही तुझे, परी प्रेमे म्हणसी माझे, म्हणून शरण तुझी ये पायी, तुझी या प्रेमा उपमा नाही. ही संधी दिल्यामुळे मला स्वामींच्या स्मरणात कसे दिवस गेले हे समजले पण नाही. असेच त्यांचे शेवटपर्यंत स्मरण राहो ही त्यांच्या चरणी प्रार्थना.
अतिशय उत्कट असं हे भावसमान ऐकून असं वाटतं की गुरुची बाप माऊली, गुरुची दीन सावली, गुरुची शिष्य वासुरांसी कामधेनु गावली, गुरुची चिंतितार्थ दे, गुरुची तत्व तो वदे, अलभ्य मोक्ष लाभ आपुल्या कृपे गुरुची दे. परम पूजनीय स्वामी मकरंदनाथ म्हणजे अद्वितीय गुरुनिष्ठा, अनुपम्य भावोत्कटता, अत्यंतिक शुचिता, ध्येय स्वरूपच झालेलं अतिशय उदात्त उत्तुंग तेजस्वी असं जीवन. मोठ्या स्वामीजींप्रमाणेच समोरच्या व्यक्तीच्या अंतःकरणात शिरून तिच्याशी एकरूप होण्याची आणि तिला आपल्या अंतःकरणात सामावून घेण्याची कला स्वामी मकरंदनाथांनी लीलया साधली आहे. एक आठवण आठवते की एक साधिका परगावहून अनुग्रह घेण्यासाठी स्वामीजींकडे येणार होती. तिला उशीर झाला आणि ती आली तोवर अनुग्रह संपलेलेही होते. तिच्या डोळ्यात पाणी आलं. ती स्वामीजींना म्हणाली की घरच्यांचा विरोध पत्करून मी आज केवळ एका दिवसासाठी आले होते. असं वाटतं की माझ्या नशिबात अनुग्रह नाही. स्वामीजी खरोखरच कळवळून तिला म्हणाले की असं का म्हणतेस, मी आता तुला अनुग्रह देतो. ही किती चांगली संधी आहे की तुला एकटीला अनुग्रह मिळतो आहे. स्वामीजींनी वेळेचं बंधन बाजूला सारून त्या व्यक्तीला अनुग्रह दिला. त्यांना त्या दिवशी बँकेत जायला उशीर झाला, जेवायला वेळ मिळाला नाही. ते डबा घेऊन गेले, परंतु त्यांनी कृपा मात्र त्या भक्तावर निश्चितच केली. ते वाट कृपेची करीतू, ते दिशाची स्नेह भरितू, ते जीवातळी अंथरितू आपुला जीवो. स्वामींच्या या कार्यात पूजनीय सौ मधुराताईंची त्यांना समर्पित अशी साथ आहे. वसुधैव कुटुंबकम या भावाने स्वामीजी आणि मधुराताई त्यांच्याकडे आलेल्या प्रत्येक साधकाचं किती प्रेमाने कौतुकाने स्वागत करतात ते आपण सगळेच अनुभवतो आहोत. त्यांच्या सान्निध्यात आलेल्या सर्व साधकांना त्यांच्या पवित्र अशा वास्तूत गेल्यानंतर सहजच देहभाव विसरला जातो आणि त्यांच्या ठिकाणी आपण नतमस्तक होतो. हाच अनुभव नित्य घेणारे एक साधक म्हणजे सद्भक्त श्री माधवराव काणे. ते आता आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करणार आहेत. श्री काणे हे केमिकल इंजिनियर असून त्यांचा स्वतःचा व्यवसाय आहे. 1989 सालापासून ते परमपूजनीय स्वामी माधवनाथ आणि त्यानंतर परमपूजनीय स्वामी मकरंदनाथांकडे नित्य श्रवणासाठी येत आहेत. ते आता आपल्याला काय आठवणी सांगतात ते आपण ऐकूया.
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः. आज माझ्या महद्भाग्याने या सद्गुरुस्तवनाच्या कार्यक्रमात भाव प्रकट करण्याची संधी मला लाभली आहे. संतश्रेष्ठ तुकोबाराय आणि ज्ञानेश्वर माऊलींच्या पालख्या नुकत्याच पुण्यातून मार्गस्थ झाल्या आहेत. सगळं वातावरण हे भक्तीप्रेमाने ओथंबलेलं आहे. वरुण देवताही यावर्षी पूर्ण प्रसन्न आहे. वार्षिक नियोजित वेळेच्या थोड्या आधीपासूनच यावर्षी पावसाला सुरुवात झालेली आहे. अशाच भक्तिरसपूर्ण वातावरणात आपल्याला गुरुपौर्णिमेचे वेध लागलेले आहेत. स्वाभाविकच आपले सद्गुरूंबद्दलचे भाव पुन्हा जागे झाले आहेत, नवे उचंबळून येत आहेत. आपल्या केंद्राच्या या आखीव रेखीव सुनियोजित अशा प्रकारच्या कार्यक्रमांमध्ये देखील हा साधारणपणे 2 आठवड्यांचा काळ आपले भाव प्रकट करण्यासाठी राखून ठेवलेला असतो आणि त्यामुळेच ही सद्गुरूंच्या बद्दल बोलण्याची त्यांचं स्तवन करण्याची संधी आपल्याला मिळत असते. गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने प्रत्यक्ष पूजन करणं इतकंच शब्दसुमनांनी त्यांचं पूजन करणं ही खूप आनंद देणारी गोष्ट असते. त्यांच्या गुणांचा त्यांच्या चरित्राचा अभ्यास करून त्यांचं स्तवन करून आपलं अंतःकरण शुद्ध करून घेण्याची साधनेसाठी अधिक उत्साह प्राप्त करण्याची ही संधी आहे. आपल्या सद्गुरूंनी आपल्यापुढे एक अतिशय उंच एक अतिशय भव्य दिव्य अशा प्रकारचा आदर्श उभा केलेला आहे. त्यांची साधना त्यांची भक्ती त्यांचं प्रेम त्यांचं ज्ञान हे जितकं उत्तुंग आहे तेवढाच त्यांचा व्यवहार एवढंच नव्हे तर त्यांचं साधं चालणं बोलणं देखील साधक वर्गाकरता खूप प्रेरक आहे. खूप काही शिकवून जाणारा असं आहे. आपल्या व्यवहारामध्ये आपल्या साधनेमध्ये एवढंच नव्हे तर आपल्याही सद्गुरु प्रेम आणि भक्तीमध्ये आणि त्यांच्यामध्ये किती अंतर आहे केवढा मोठा फरक आहे हे लक्षात येण्यासाठी या सद्गुरु स्तवनांचा खूप उपयोग आहे. त्यांनी सांगितलेल्या मार्गावरची आपली वाटचाल करण्यासाठी शक्ती देणारा आहे. परमपूजनीय स्वामी माधवनाथांचं प्रथम दर्शन मला अध्यात्म मंगलधाम या वास्तूमध्ये झालं. एका संध्याकाळच्या प्रवचनाचा तो दिवस होता. मुख्य हॉल पूर्ण भरला होता आणि बरीच मंडळी हॉलच्या दारात तसंच खाली पायऱ्यांवरही बसलेली होती. कार्यक्रम संपल्यावर सर्वजण नमस्कारासाठी रांगेत उभे होते आणि स्वामी अत्यंत प्रसन्नपणाने हसून नमस्काराचा स्वीकार करत होते. आशीर्वाद पर पाठीवरून हात फिरवत होते. एखाद्याशी अगदी सहज प्रेमाने एखादी वाक्य बोलत होते. त्या पहिल्या दर्शनातच त्यांच्या वेगळेपणाची त्यांच्यामधल्या विशेषत्वाची जाणीव झाली. कार्यक्रमातलं शिस्तबद्ध तरुण मोकळं आणि शांत वातावरण आणि अकृत्रिम असा प्रेमभाव मनाला स्पर्श करत होता. स्वामी माधवनाथांचं ते प्रथम अत्यंत सुहास्यवदन दर्शन हे स्मृतींमध्ये पक्क जाऊन बसलेलं आहे. त्या सुरुवातीच्या काळात त्यांच्या उपदेशाचं ग्रहण होणं ते सांगत असलेला विषय लक्षात येणं समजणं अवघड जात असलं तरी देखील त्यांच्या बोलण्याचा खूप प्रभाव जाणवायचा. त्यांच्या बोलण्यामध्ये प्रचंड ऊर्जा असायची. परमार्थातला सूक्ष्म विषय ऐकत असताना देखील मंत्रमुग्ध होणं म्हणजे काय त्याचा अनुभव मी पुढे अनेकदा घेतला. त्यांच्या मोठ्या आजारपणानंतरच्या काळातील देखील त्यांचं दर्शन प्रसन्नच होतं. आनंदात राहा हा त्यांचा संदेश होता आणि ते स्वतः तो आचरून दाखवत होते. तेव्हा त्यांचं रूप कसं होतं मनोमय दर्शन घ्यायचं झालं तर मला असं दिसतं आहे की स्वामीजींचं रविवार सकाळचं प्रवचन नुकतं संपलेलं आहे. सद्भक्त अनिरुद्ध दादा आणि किरणराव खुर्चीत बसलेल्या स्वामींना उचलून अध्यात्म मंगलधामच्या पायऱ्या उतरवून खाली आणत आहेत. स्वामीजी अत्यंत प्रेमाने प्रसन्न मुद्रेने दोन्ही बाजूला उभ्या असलेल्या साधक बंधू भगिनींना हातून चालून आशीर्वाद देत आहेत. त्यानंतर ते गोळे काकांच्या गाडीत बसले आहेत. मागच्या सीटवर परमपूज्य मातोश्री सरलाताई त्यांच्या नित्य प्रेमळ स्निग्ध शांत आणि सात्विक स्वरूपामध्ये विराजमान झालेले आहेत. अत्यंत विनोदनीय असं हे दर्शन होतं, ते खूपच सुखावणार होतं, खूप आनंद देणार होतं. परमपूजनीय स्वामी माधवनाथांच्या या आणि अशा अनेक पावन स्मृती जशा हृदयात अलगत जाऊन बसलेल्या आहेत, तसंच परमपूजनीय स्वामी मकरंदनाथांच्या उपदेशाचा नित्य श्रवणाचा त्यांच्या उन्नत व पारदर्शक व्यक्तिमत्वाचा खोल ठसा तिथे उमटलेला आहे. त्यांच्या प्रेमानेच आपण सगळेजण बांधले गेलेलो आहोत. काही वर्षापूर्वींचा हा एक प्रसंग आहे. नागपूरहून आलेल्या माझ्या सासरकडच्या मंडळींना घेऊन रहाळकर राम मंदिरातल्या स्वामींच्या प्रवचनासाठी गेलो होतो. आमच्यामध्ये वयस्कर व्यक्ती म्हणजे माझ्या सासूबाई तसंच लहान म्हणजे दोन तीन मुलं असा समावेश होता. प्रवचन संपल्यावर बाहेर पडून घरी जायला त्या दिवशी वाहन व्यवस्था नव्हती, त्यामुळे रिक्षाची वाट पाहत उभा होतो. तेवढ्यात अचानक वीज गेली आणि सर्वत्र अंधाराचं साम्राज्य पसरलं. रिक्षा मिळणं आता थोडस कठीण जाणार असं वाटत असतानाच स्वामीजी आणि मधुराताई त्या बाजूने आले. आम्ही रिक्षाची वाट पाहत आहोत हे लक्षात आल्याबरोबर त्यांनी लगेच सांगितलं की ते अंधारात थांबणं बरोबर होणार नाही, चला मीच तुम्हाला घरी सोडतो, मी आज गाडी आणलेली आहे. स्वामीजींना तसली द्यायची ही कल्पनाच मला खूप अवघड वाटली. स्वामीजी थोडं पुढे गेलो की आम्हाला रिक्षा मिळेल असं म्हणून त्या प्रसंगातून सुटण्याचा थोडासा प्रयत्न केला, पण स्वामीजींचा निर्णय आधीच झालेला होता आणि त्याहून अधिक बोलणंही मला शक्य नव्हतं. तेव्हा स्वामीजी मी गाडी चालवतो असं म्हणून त्यातल्या त्यात त्यांना कमी त्रास द्यायचा असा आणखीन एक क्षीण प्रयत्न मी केला, पण स्वामीजींनी तेही मान्य केलं नाही. आम्हा सर्वांना घरी पोचवून मगच स्वामीजी आणि मधुराताई त्या दिवशी घरी गेले. स्वामीजींच्या प्रेमाच्या या प्रत्यक्ष दर्शनाने आम्ही सर्वच खूप भारावून गेलो. आपली सद्गुरूही भूमिका बाजूला ठेवून सहजतेने वडीलधारी व्यक्तीच्या नात्याने व्यवहार करण्याची ही रीत पाहिली आणि एकदा आपलं म्हटलं की सद्गुरू हे त्यांच्या शिष्य परिवारासाठी काय काय करतात याचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. नागपूर आनंद यात्रेमधले काही विशेष असे क्षण यानंतर मला सांगायचे वाटतात. तिथे सकाळच्या सत्रातील ध्यान झाल्यावर जवळच राहणाऱ्या एका साधक भगिनींच्या घरी स्वामीजींची पाद्यपूजा होती. पाद्यपूजेची तयारी झालेली दिसत होती, तरी देखील आयत्या वेळेच्या व्यवस्थेकरता साधक बंधू भगिनींची धावपळ सुरू होती. दिवाळीनंतरचे ते दिवस होते, सकाळची वेळ होती आणि वातावरण अत्यंत आल्हाददायक असं होतं. थोड्याच वेळात पाद्यपूजा सुरू झाली. पूजनीय स्वामीजी आणि पूजनीय सभापती मधुराताई अत्यंत सुहास्य वदनाने प्रसन्नपणे पूजा ग्रहण करत होते. अत्यंत प्रेमपूर्वक आपल्यापणाने त्या पूजेचा ते स्वीकार करत आहेत असं दिसत होतं. पण काही क्षणातच जणू दुसऱ्याच कुणाची पूजा सुरू आहे आणि स्वामीजी देखील तिथल्या इतर अनेक साधक बंधू भगिनींप्रमाणे त्या पूजेचा आनंद घेत आहेत अशी जाणीव व्हायला लागली. पूर्ण गोधात राहून अत्यंत अलिप्त असतानाच पूजेमध्ये समरस झालेल्या स्वामीजींचं ते दर्शन खूप विलक्षण होतं, खूप भावून जाणारा होता. नंतरच्या संध्याकाळच्या सत्रात देखील स्वामीजींनी अंतरंग मार्गदर्शन केलं. रात्रीच्या भोजनानंतरच्या शतपावली करता सगळ्यांच्या बरोबर तेही बाहेर पडले आणि सहजच सगळ्यांबरोबर हास्य विनोदामध्ये सहभागी झाले. खरोखरच सद्गुरूंच्या सागराप्रमाणे अथांग व्यक्तिमत्वाचा वेध आपण घेऊ शकत नाही. त्यांची अनेक रूप आपण बघत असतो, तरी सुद्धा ते त्या सगळ्या रूपांच्या त्या सगळ्या व्यक्तिमत्वांच्या पलीकडे असतात, ते निरावेत असतात अशी त्या दिवशी प्रकर्षाने जाणीव झाली. स्वामीजींच्या आनुषंगिक साधनेबद्दल बोलण्याचा मोह मला आता आवडता येत नाही. आनुषंगिक साधना हा मला त्यांच्या प्रतिबद्धक विशेष आविष्कार वाटतो. आपल्यापैकी प्रत्येकालाच स्वामीजी ही साधना करून घेतात तेव्हा काहीतरी विशेष मिळालं असणार, विशेष अनुभव आलेला असणार याची मला खात्रीच आहे. गेले अनेक वर्ष आपण या साधनेचा लाभ घेत आहोत. भुगाव साधना शिबिरात, अध्यात्म मंगलधाममध्ये आणि इथे गणेशपुरम या सर्वच ठिकाणी आपल्याला ही साधना करताना मन खूप थटकन शांत झाल्याचा अनुभव आलेला आहे. अशाच एका हृदयात खोलवर जाऊन बसलेल्या साधनाच्या सत्राबद्दल मला इथे सांगावंसं वाटत आहे. त्या दिवशी रविवार होता, सकाळचं अध्यात्म मंगलधाम मधलं केंद्र होतं आणि तिथे स्वामीजींनी ही साधना करून घेतली होती. जे शब्द जी वचनं साधनेच्या आधारासाठी त्या दिवशी स्वामीजींनी घेतली होती निवडली होती ती अगदी मंत्रवत वाटत होती. स्वामीजींच्या मुखकमलामधून बाहेर पडताना त्या शब्दांचं मंत्रात रूपांतर झालेलं होतं. ती वचनं उद्धृत करावीशी वाटतात. ते शब्द अशा प्रकारचे होते, हे परमात्मन तू सत्स्वरूप अविनाशी नित्य शाश्वत अक्षर आहेस, तू चित स्वरूप चैतन्य स्वरूप ज्ञान व शुद्ध जाणीव स्वरूप आहेस, तू आनंद शांती प्रेम स्वरूप आहेस, तू सर्वगत सर्वांतर्यामी सदा सर्वदा सर्वत्र विद्यमान आहेस, तू माझ्यातही ओतप्रोत भरून आहेस, म्हणून मीही माझा आत्माही सत्स्वरूप अविनाशी आहे, चित चैतन्य स्वरूप आहे, आनंद शांत स्वरूप आहे, म्हणून मी परमात्माच आहे, सोहम हंसः. स्वामीजी एक एक ओळ सांगत होते आणि जणू त्या शब्दात व्यक्त झालेली भावनाच सरळ हृदयामध्ये प्रक्षेपित करत होते. त्याबरोबर शांतीची एक एक पातळी ओलांडून आपण पुढे जात आहोत असा अनुभव यायला लागला आणि शेवटी एक शांतीची एक आनंदाची उच्च अवस्था अशी अनुभवायला मिळाली. स्वामीजी नेहमीच जे सांगतात की आनंदाची अनुभूती म्हणजे शांतीची अनुभूतीच असते, त्याची थोडीशी ओळख त्या दिवशी झाली. स्वामीजी खरोखरच आपण ही केवढी मोठी भेट आम्हाला दिली आहे. स्वामीजी शेवटी आपल्या चरणांशी एवढीच विनंती करतो की साधन पथावरील माझी वाटचाल अविचलित होण्याकरिता शक्ती द्या, प्रेम द्या, भक्ती द्या. हरि ओम तत्सत.
या भावपूर्ण मनोगतानंतर आपण एक अभंग ऐकणार आहोत आणि हा अभंग सादर करणार आहे सद्भक्त चिरंजीव सिद्धार्थ कुंभोजकर. आपल्या इथे नेहमी आपण ज्यांचं अतिशय उत्कृष्ट असं शास्त्रीय संगीत ऐकतो ते सुप्रसिद्ध गायक शेखर कुंभोजकर यांचे चिरंजीव ते आता आपल्याला अभंग म्हणून दाखवतील. यापूर्वी एक सूचना आहे, खाली खालनं आलेली आहे MH12GV1073 ही जी वॅगनार गाडी आहे त्याचे हेडलाईट चालू आहेत. आपल्यापैकी जर साधकांपैकी कोणाची असेल तर कृपया खाली जाऊन ते बंद करावे.
राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा वेदा नाही नाही कळला अंतपारया ता कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा निराकार तो निर्गुण ईश्वर कसा प्रगटला असावी देवर निराकार तो निर्गुण ईश्वर कसा प्रगटला असावी देवर उभय ठेविले हात कटीवर उभय ठेविले हात कटीवर पुतळा चैतन्याचा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा परब्रह्म हे भक्तासाठी, परब्रह्म हे भक्तासाठी, मुके टाकले धीमे काठी, मुके टाकले धीमे काठी, उभा राहिला पावसा वयव जणुके कुंडलिकाचा, आका नडा राज पंडरीचा, कानडा राज पंडरीचा। हा नाम्याची किरताकतो चोकबांची पुरे राखतो, हा नाम्याची किरताकतो चोकबांची पुरे राखतो, पुरंदराचा हा परमात्मा, पुरंदराचा हा परमात्मा, वाली रामाधीचा, कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा।
फार छान। आपल्या केंद्राचं एक वैशिष्ट्य असं आहे असं मला वाटतं की आपण जसं इथे या ठिकाणी खूप अत्युच्च अशा पारमार्थिक संकल्पनांचा अभ्यास करतो, मध्यवर्ती संकल्प आचरणात आणण्याचा प्रयत्न करतो आणि खूप मोठमोठ्या गोष्टी आपण सद्गुरूंच्या मुखातून ऐकतो, परंतु इथलं वातावरण मात्र कधी जड, गंभीर किंवा काहीतरी डोक्यावर पृथ्वीचा गोल ठेवलाय असं कधीच नसतं। याचं कारण असं की मोठे स्वामीजी आणि आता स्वामी मकरंदनाथ देखील या दोघांनाही निर्मळ अशी विनोद बुद्धी अत्यंत प्रिय आहे। मला आठवतं मोठे स्वामी खूप सगळ्यांच्या फिरक्या घेत असत येता जाताना, विशेषतः जैव तैला वगैरे ते खाण्यावरनं कधी कधी चिडवायचे की आपण ज्ञानेश्वरी दासबोध यासारखे ग्रंथ वाचतो पण जैव मात्र खंडन खाद्य, विवेक चुडामणी यासारखे ग्रंथ वाचते। आणि तिचं असं मत आहे की विवेक चुडामणी असं नाव नसून विवेक चिवडामणी असं नाव आहे। तारा तैला म्हणायचे की तारा ना सकाळी उठून 108 सूर्य नमस्कार घालते, सूर्याच्या तब्येतीसाठी बरं असतं म्हणतात। आणि ही कांचन आहे ना असं म्हणायचं, ही कांचन आहे ना ही अगदी चहा कोळून प्यावा तसं ज्ञानेश्वरी कोळून प्यायलेली आहे। मी जी प्रवचनं करतो ना त्याची आदल्या दिवशी ती माझ्याकडनं तयारी करून घेते आणि मला सांगते कसं बोलायचं ते। असे सर्वांचे हास्य विनोद करत स्वामी मकरंदनाथ सुद्धा त्यांच्या प्रवचनामध्ये हलके फुलके विनोद सांगत मोठं तत्वज्ञान साधकांच्या गळी कधी उतरवतात ते आपल्याला देखील कळत नाही। मोठे स्वामीजी एकदा म्हणाले होते की या देहात आनंद अगदी कोंडाटून राहिला आहे, तो आत मावत नाही, आणि म्हणून प्रवचन करून, सत्संग घेऊन, तुमच्यासारख्या साधकांशी हास्यविनोद करून या आनंदाला वाट करून देतो आणि तुम्हा सगळ्यांना आनंदाने भरून टाकावं असं वाटतं। या आनंदाचं दान भरभरून लुटण्याचं भाग्य लहानपणापासूनच ज्या साधिकेला मिळालं ती म्हणजे सद्भक्त सऊ अमृता कुलकर्णी। आपण अमृताला ओळखतो ते तिच्या अभंग सेवेमुळे आणि अप्रतिम अशा तिच्या गायनानी, पण तिच्या भावमधुर अशा स्वरामागे तेवढंच भावतरल अंतःकरण आहे हे कळतं तिच्या सद्गुरुस्तवनातून। आपण आता तिचं सद्गुरुस्तवन ऐकूया।
ओ ओम स्वामी माधवनाथाय नमः, ओम स्वामी मकरंदनाथाय नमः। संध्याकाळची 7:15 वेळ, माया अपार्टमेंट्स मधलं केंद्र, मंद दिव्याच्या प्रकाशात साधक साधिका ध्यानाला बसलेले आहेत। ज्ञानोबांच्या मूर्तीला सुंदर फुलांचा हार घातलेला आहे। पूजनीय स्वामीजींच्या उजव्या बाजूला विठ्ठलाची तस्बीर, तसंच दुसऱ्या बाजूला भिंतीवर संतांच्या तस्बिरी दिव्याच्या मंद प्रकाशातही उठून दिसत आहेत। वातावरणात शांती, पावित्र्य व मांगल्य भरून राहिलेलं आहे। 7:30 वाजायच्या बेताला समोरच्या पूजनीय स्वामी माधवनाथांच्या निवासाचं दार हळुवारपणे उघडलं जायचं आणि पांढरा शुभ्र झब्बा आणि पांढरा धोतर असा साधाच पण स्वच्छ नीटनेटका पोशाख परिधान केलेले पूजनीय स्वामी माधवनाथ व त्यांच्या पाठोपाठ नऊवारी साडी नेसलेल्या पूजनीय मातोश्री सरलाताई असे दोघंही अतिशय प्रसन्न मुद्रेनी प्रेमाने साधकांकडे बघत बघत केंद्रात प्रवेश करायचे। आसनावर बसण्यापूर्वी विलास काका उद्बत्ती लावून स्वामीजींच्या हातात देत असत आणि स्वामीजी अतिशय भावानी तिथे असलेल्या मूर्तींसमोर तस्बिरींसमोर उद्बत्ती ओवाळून नमस्कार करून मग आसनस्थ होत असत। असं स्वामीजींचं आणि मातोश्री सरलाताईंचं घेतलेलं दर्शन आजही डोळ्यापुढे उभं राहतं। आसनस्थ झाल्यावर प्रार्थना आरत्या सुरू होण्यापूर्वी सर्व साधकांकडे ते प्रेमानी आणि कौतुकानी बघून हसायचे, पण आरत्या सुरू झाल्या की त्या म्हणण्यात ते लगेच तल्लीन होऊन जायचे। कधी केंद्रातलं एखादं निरूपण त्यांना इतकं भावून जायचं की ते संतात वा भले असं म्हणून त्या साधकाच्या पाठीवर प्रेमाने ते शाब्दासकीची थापही देत असत। तरुण साधक साधकांकडे त्यांचं विशेष लक्ष असायचं। केंद्रात कोणी नवीन तरुण व्यक्ती आली की त्यांना विशेष आनंद व्हायचा। दर रविवारी सकाळी अध्यात्म मंगल धाममध्ये ध्यान झाल्यावर प्रवचनाला सुरुवात करण्याआधी ते नेहमी म्हणायचे की तुम्ही सगळी मंडळी खूप भाग्यवान आहात। त्यावेळी त्या वाक्याचा अर्थ आणि ते किती खरं आहे हे कळायचं नाही, पण आज मोठं झाल्यावर ते जे म्हणत होते ते किती खरं आहे हे अगदी 100% पटतं। आजकालच्या झपाट्याने बदलणाऱ्या काळात परमार्थ मार्गावर असणं आणि सद्गुरु कृपांकित असणं ही केवढी मोठी भाग्याची गोष्ट आहे हे प्रकर्षाने जाणवतं। कोणाच्या मागच्या जन्मी आपण असं काय पुण्य केलं की आपल्याला पूजनीय स्वामी माधवनाथ आणि पूजनीय स्वामी मकरंदनाथांसारखे सद्गुरु लाभले। इतकंच नव्हे तर त्यांनी आपला अंगीकार केला, नव्हे आपला सारा भार घेतला। या गुरु शिष्याच्या नात्याची आठवण करून देणारा आणि आपल्या गुरुंनी दाखवून दिलेल्या मार्गावर आपण कुठे आहोत, आपली वाटचाल बरोबर चालली आहे ना, आपण कुठे कमी पडत आहोत, या सगळ्याची आठवण करून देणारा असा हा गुरुपौर्णिमेचा उत्सव। आपल्या सद्गुरूंचं प्रत्यक्ष पूजन आपण या निमित्ताने करत असतो। प्रत्येक गुरुपूजनाच्या वेळी आपले सद्गुरु हे आपल्यासमोर असलेलं परमेश्वराचं साक्षात सगुणरूप आहे असं प्रकर्षाने जाणवतं। त्यांच्या चरणांवर मस्तक ठेवल्यावर ज्या शांतीचा अनुभव येतो तो विलक्षण असतो। हाच तर संतांचा महिमा आहे, नाही का? त्यांचं अस्तित्व हे केवळ प्रेममय, शांती, आनंद, समाधान देणारं असतं। माया अपार्टमेंट्सच्या स्वामीजींच्या खोलीत नुसतं पाऊल ठेवलं तरी एका शांतीचा, समाधानाचा प्रत्यय यायचा। आम्ही बहिणी आईबाबांबरोबर खूप लहानपणापासूनच केंद्रात यायला लागलो। संध्याकाळी इतर कुठे न जाता केंद्रात जायचं हे आमच्यासाठी अगदी रुटीन होऊन गेलं होतं। खरं तर त्या लहान वयात प्रवचन, निरूपण, ज्ञानेश्वरी, दासबोध यातलं काहीच करायचं नाही, पण केंद्रात जायला मात्र खूप आवडायचं। स्वामीजींकडे, सरलाताईंकडे बघायला आवडायचं। केंद्र हा आमच्या आयुष्यातला एक अविभाज्य भाग होता। आम्ही क्वचित घरी केंद्र केंद्र असा खेळही खेळायचो। दर गुरुवारी स्वामीजींच्या माया अपार्टमेंटच्या खोलीत सत्संग व्हायचा। अनेक साधक दाटी वाटीने खोलीत बसलेले असायचे। जवळजवळ प्रत्येक सत्संगाची सुरुवात आनंद आहे ह्या वाक्याने व्हायची। आणि ते म्हणताना स्वामीजींचा देह जरी पॅरलाइज झालेला असला तरी त्यांचा चेहरा अत्यंत आनंदी टवटवीत प्रसन्न असायचा. तरुणांना लाजवेल इतका उत्साह त्यांच्या चेहऱ्यावर कायम असायचा. साधकांच्या प्रश्नांना उत्तरे देण्यात ते इतके मग्न व्हायचे. कधी सत्संगाची वेळ पुढे जाऊ लागली तर सरलाताई तिकडून हळूहळू त्यांच्या लक्षात आणून द्यायच्या की आता वेळ संपली आहे, जास्त बोलू नका, त्रास होईल, अशा तऱ्हेच्या सूचना त्या करायच्या. स्वामीजींच्या त्या बोलण्यामधून साधकांबद्दलची कळकळ, त्यांच्या शंकांचं समाधानकारक निरसन झालं पाहिजे असा अट्टहास असायचा. तर सरलाताईंच्या त्या सूचना करण्यामधून स्वामीजींबद्दलची त्यांची काळजी दिसून यायची. अशा अवस्थेतही सत्संगानंतर स्वामीजी नमस्कार स्वीकारायचे. पलंगाच्या बाजूला खाली बसून नमस्कार केल्यावर एका हाताने ते इतकं प्रेमाने जवळ घ्यायचे, इतकं अलौकिक निर्व्याज प्रेम, आणि तेही आपल्यासारख्या सामान्य माणसांवर, हे केवळ संतच करू शकतात. तोच प्रेमळ स्पर्श, तोच मायेने डोक्यावरून फिरणारा हात आज पूजनीय स्वामी मकरंदनाथांकडूनही आपल्याला अनुभवता येतो आहे. संत प्रेमळ, प्रेमळ अंगे मनाने निर्मळ. मध्यंतरी मला केंद्रात यायला फारसे जमायचं नाही. घरातले व्याप, नोकरी, मुलाच्या वेळा या सगळ्यांमुळे केंद्राची वेळ काही गाठता यायची नाही. एकदा अशीच खूप दिवसांनी मी केंद्रात आले. स्वामी मकरंदनाथांनी मला बघितलं. त्यांनी मला पुढे बोलावलं, म्हणाले, अमृता ये, पुढे ये, किती दिवसांनी आलीस तू, ये एक अभंग म्हण. त्यांच्या त्या बोलण्यात मला केवळ प्रेम आणि प्रेमच जाणवून गेलं आणि वाटलं आपण इतके दिवस केंद्रात आलो नाही ही आपण केवढी मोठी चूक केली. स्वामीजी जणू आपली वाट पाहत होते. एकदा अशी एक खूप मोठी चूक माझ्या हातून घडली. गणेशपुरम मध्ये एका विशेष कार्यक्रमात मला चाल लावून एक प्रार्थना म्हणायची होती. कार्यक्रम सकाळी लवकर होता आणि खर तर विशेष असं काहीच कारण नसताना मला केंद्रात पोहोचायला उशीर झाला. पोहोचल्यावर कार्यक्रम सुरू झाला आहे हे जेव्हा माझ्या लक्षात आलं तेव्हा मला माझी खूप लाज वाटली. कार्यक्रम संपल्यावर इतका वेळ कशाबशा आवरलेल्या भावनांना बांध फुटला. मला स्वामी मकरंदनाथांसमोर जायची खूप भीती वाटत होती. तोंडातून शब्द फुटत नव्हता. पण स्वामीजींनी माझे जोडलेले हात हातात घेऊन एवढंच विचारलं की अगं काय झालं, काही अडचण आली का? मग तर मला रडू आवरेच ना. त्यांनी मला घरी बोलवून घेतलं, बसायला सांगितलं, शांत केलं. कार्यक्रमाच्या वेळेसंदर्भात माझा थोडा घोटाळा झाला असं मी त्यांना सांगितलं. इतक्यात पंढरपूरची काही मंडळी त्यांना भेटायला आली. मी तिथून निघणार तेवढ्यात त्यांनी मला थांबायला सांगितलं. मधुराताईंनी सगळ्यांबरोबर मलाही चहा दिला. मग स्वामीजी मला म्हणाले, बघू बरं तू कशी चाल लावली आहेस, म्हण बरं ती प्रार्थना. असं म्हणून त्यांनी माझ्याकडून ती प्रार्थना म्हणून घेतली आणि चाल चांगली लावली आहेस असं कौतुकही केलं. तुझी आ प्रेमा उपमा नाही, म्हणून शरण तुझी पाही. त्यांच्या या प्रेमाचं क्षमाशीलतेचं वर्णन शब्दात करताच येणार नाही. जसं पूजनीय स्वामी माधवनाथांचं जीवन साधं आणि सहज होतं त्यात कुठल्याही गोष्टीचं अवडंबर, मोठेपणा, मान या कशाचा लवलेशही नव्हता. तसंच पूजनीय स्वामी मकरंदनाथांबद्दलही जाणवतं. एकीकडे त्यांच्या प्रवचनांमधून, सत्संगांमधून त्यांच्या विचारांची उंची, बोधाची खोली, त्यांच्याकडे असलेलं प्रचंड ज्ञान या सगळ्याची प्रचिती येते, तर दुसरीकडे साधकांमध्ये वावरत असताना मी तुमच्यातलाच एक आहे असं दर्शवणारी सहजता अचंबित करून जाते. एकदा एका कार्यक्रमाच्या पूर्वतयारी संदर्भात आम्ही काही जण गणेशपुरममध्ये जमलो होतो. स्वामी मकरंदनाथही तिथे उपस्थित होते. सगळ्यांनी चहा कॉफी घेतलं. कामाबद्दल बोलून झाल्यावर स्वामीजी वर त्यांच्या घरी जायला निघाले. जाता जाता इतक्या सहजपणे त्यांनी रिकामे कप असलेला ट्रे उचलला. ते बघून मी पटकन उठून त्यांच्या हातातला ट्रे घेतला. त्यावर ते म्हणाले, अगं मी वर जातोच आहे तर घेऊन जातो. त्यांच्यातली ती सहजता बघून मी अवाक झाले. 2 वर्षांपूर्वी माझं गॉल ब्लॅडरचं ऑपरेशन झालं. ज्या दिवशी ऑपरेशन होतं त्याच दिवशी सकाळी मी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होणार होते. त्याआधी जसजसं सगळं ठरत गेलं तसतसं स्वामीजींच्या कानावर घालत होते. ऑपरेशन अमुक दिवशी करायचं असं पक्क झाल्याचं त्यांना जेव्हा सांगितलं तेव्हा त्यांनी लगेच विचारलं की खर्चाची काय व्यवस्था आहे, मी काही पैसे देऊ का? एवढंच नाही तर ऑपरेशनच्या दिवशी पहाटे 5:30 त्यांचा मेसेज आला की आता हॉस्पिटलमध्ये जायला निघणार असशील ना, शांत राहा, मी तुझ्या बरोबर आहे. सांसारिक अडचणी आजारपणं ही त्यांनाही भोगावी लागतात, पण त्या परीक्षेच्या काळात ते ज्या शांतपणे आलेल्या परिस्थितीचा स्वीकार करतात, ज्या एका विवेकाने गोष्टी एक्सेप्ट करतात, त्या बघून असं लक्षात येतं की ज्या अलिप्तपणाबद्दल विवेकाबद्दल आपण नेहमी केंद्रामध्ये ऐकत असतो त्या सर्व गोष्टी प्रत्यक्ष आचरणामध्ये येऊ शकतात आणि आपणही हा प्रयत्न करायचा आहे याची आठवण होते. पूजनीय मधुराताईंचा हसरा प्रसन्न चेहरा, मोकळा उत्साही स्वभाव, साधकांबद्दलचं प्रेम हे मनाला अगदी भावून जातं. संसारी साधकांसमोर स्वामी माधवनाथ व मातोश्री सरलाताई आणि स्वामी मकरंदनाथ व पूजनीय मधुराताईंचा मोठा आदर्श आहे. त्यांच्यातल्या गुणांच्या नुसत्या आठव्यामध्येही आपल्यात थोडा तरी बदल घडवून आणण्याची शक्ती आहे असं मला निश्चित वाटतं. स्वामीजींविषयीच्या अशा आठवणींमध्ये आपण फारच अगदी रममाण होऊन जातो. एक अशीच गंमतशीर आठवण मला सांगावीशी वाटते. आमचं लग्न नुकतंच ठरलं होतं तेव्हाचा प्रसंग आहे. एका गुरुवारी अध्यात्म मंगलधाम मधलं केंद्र संपल्यावर आम्ही दोघं गाडीवरून निघालो. थोडं पुढे एका गल्लीत स्वामी मकरंदनाथांची गाडी आम्हाला क्रॉस झाली. त्यांनी आम्हाला बघितलं देखील. पुढे काही दिवसांनी भेटल्यावर ते म्हणाले, बरं का अमृता, परवा अध्यात्म मंगलधाम जवळच्या गल्लीत अगदी तुझ्यासारखी एक मुलगी आणि अगदी श्रीकांत सारखा एक मुलगा असे आम्हाला दिसले, कसं काय बरं? असं म्हणून ते मिश्किलपणे हसले. आमच्या सर्व कुटुंबियांवर त्यांचं खूप प्रेम आहे. हे त्यांचं प्रेम, ते कुणीतरी खूप वेगळे आहेत, मोठे आहेत असं छोट्या आदित्यलाही जाणवतं. इतर वेळी मी फोनवर बोलत असताना मागून सतत गडबड करणारा तो मी पूजनीय स्वामीजींशी बोलते आहे असं कळताच एकदम शांत बसून राहतो. भगवंताच्या कृपेने परमार्थाला अतिशय अनुकूल असं आयुष्य मला लाभलं आहे. सद्गुरूंची कृपा. अक्षरशः बरसते आहे त्या कृपेला अधिकाधिक पात्र होणं, त्यांनी दाखवलेल्या साधना मार्गावरून वेगाने पुढे जाणं, नियमितता निश्चय यांचं बळ वाढवणं, हे सारं माझ्या हातून होवो हीच स्वामी चरणी प्रार्थना. हरिओम.
यानंतर परम पूजनीय स्वामी माधवनाथ आणि परम पूजनीय स्वामी मकरंदनाथ यांची आरती होईल आणि या कार्यक्रमाची सांगता होईल. सद्भक्त श्री माधव सराफ आणि सद्भक्त सौ सोनाली सराफ हे आरती करतील. तत्पूर्वी सौ सोनाली सराफ परम पूजनीय स्वामीजींना औक्षण करतील. आरती सद्भक्त विलासदादा म्हणणार आहेत. आपण सर्वांनी त्यांच्याबरोबर आरती म्हणायची आहे.
आरती माधवनाथा, आरती माधवनाथा, दास भक्ति पाई, भक्ति ने पाई ठेवी तो माथा, आरती माधवनाथा आरती माधवनाथा आहु तो ज्ञान देवी पादेसी अमृत ओवी जेसी जानीव आगळी जानीव आगळी अजाण भक्ता आरती माधवनाथा आरती माधवनाथा मायेचे बंद सोडीसी अक्षय सुख जोडीसी सोहम स्वरूप खुण स्वरूप खुण दावेसी आरदा आरती माधवनाथा संसारी संत महात्मा प्रसन्न पूर्ण चंद्रमा मिळे अखंड चांदणे चकोर चित्ता आरती माधवनाथा आरती माधवनाथा दास भक्तीने पाही ठेवी तो माथा माधवनाथा आरती माधवनाथा ओवाळू आरती स्वामी मकरंदनाथा स्वामी मकरंदनाथा आवे न मुनी पद कमलावर ठेवी ना माथा भावे न मुनी पद कमलावर ठेवी ना माथा ज्ञान देवीचा पवित्र रंगी रंगुणी परमार्था स्वामी तू रंगुणी परमार्था पंच साधुनी भक्ती प्रे स्वानंदे रमता ओवाळू आरती स्वामी मकरंदनाथ स्वामी मकरंदनाथ भावे न मुनी पद कमलावर ठेवी अला माथा सोहम हंसारूढ रावणी शांतविसी आरता नाथ पंथीची खून दाविसी उन्मनी सुख भक्ता ओवाळू आरती स्वामी मकरंदनाथा भावे न मुनी पद कमलावरी ठेवी अला माथा भावधरुणिया चातक जैसा शरण यई मेघा जैसा शरण यई मेघा दास मणे मी अनन्य तैसा धाव पाव वेगा ओवाळू आरती स्वामी मकरंदनाथा स्वामी मकरंदनाथा भावे न मुनी पद कमलावरी ठेवी अला माथा भावे न मुनी पद कमलावरी ठेवी अला माथा बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज की जय सब संतन की जय 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 रघुवीर समर्थ।